नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारताला एअरबस C-295 प्रकारातील 16 लष्करी वाहतूक विमानं स्पेनकडून उपलब्ध झाली आहेत. गुजरातच्या वडोदरा इथल्या कारखान्यात या विमानांची जुळवणूक तसंच देखभालही केली जाणार आहे. देशाची सुरक्षा भक्कम करणाऱ्या या विमानांमधील पुढील 40 विमानं भारतात तयार होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं मतदार याद्या तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बूथ लेवल ऑफिसर्स म्हणजेच मतदार केंद्रनिहाय अधिकाऱ्यांचं मानधन दुप्पट करण्यात आलं आहे आणि बिओलो पर्यवेक्षकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. बूथ लेवल ऑफिसरचं मानधन 6,000 12,000 रुपये इतकं केलं आहे तर मतदार यादीच्या पुनरावृत्तीसाठी प्रोत्साहन मानधन 1,000 2,000 इतकं केलं तर बूथ लेवल पर्यवेक्षकांचं मानधन 12,000 18,000 इतकं करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची नीट PG परीक्षा आज सकाळी 9 देशभरातील विविध केंद्रांवर सुरू झाली. दुपारी 12:30 या परीक्षेचा कालावधी असून जवळपास 2.5 लाख विद्यार्थी ही संगणक आधारित परीक्षा देत आहेत. कर्नाटकातला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला महिला अत्याचार प्रकरणी जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. 47 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार आणि अश्लील चित्रफितींशी संबंधित प्रकरणात बंगळुरू इथल्या खासदार आणि आमदारांसाठीच्या विशेष न्यायालयानं ही शिक्षा सुनावली. प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू आहे. त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. न्यायालयानं त्याला पीडितेला 7 लाख रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 6 समित्यांनी केलेल्या शिफारसींनुसार जनतेला अपेक्षित असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय लवकरच मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते काल नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या परिषदेत बोलत होते. कोणतीही जिल्हा वार्षिक योजना रोजगाराचं फक्त साधन न ठरता यातून रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी हे अभिप्रेत आहे. यासाठी आवश्यक सुधारणांचा अभ्यास करून कोणत्या योजना स्वीकाराव्या आणि कोणत्या वगळाव्या याची मांडणी या समित्यांनी केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. संस्कृती आणि भाषेवर आघात झाला तरी मराठवाड्यानं मराठी भाषा केवळ जपलीच नाही तर वृद्धिंगत केली असल्याचं मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यात मसापच्या देवणी शाखेचं मान्यवरांच्या उपस्थितीत काल उद्घाटन झालं. याच प्रसंगी ते बोलत होते. मराठी भाषेचं संवर्धन आणि जतनाचं काम मराठवाड्यानं करूनही त्याची वाङ्मयीन इतिहासानं दखल घेतली नसल्याची खंत यावेळी ठाले पाटील यांनी व्यक्त केली. भंडारा जिल्ह्यात पवनी इथं 52 एकरातील कुराडा तलावात 35 कोटींचा निधी खर्चून 51 फुटांची संत जगनाडे महाराजांचं देशातलं पहिलं स्मारक उभारण्यात येणार आहे. यामुळे संत जगनाडे महाराजांच्या विचारांनी प्रेरित नागरिक मोठ्या संख्येनं येतील असं आकर्षणाचं केंद्र इथं निर्माण होणार असल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली. काल या ठिकाणी बांधकामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या तलावात सौंदर्यीकरण, वाचनालय, भक्तनिवासीचीही उभारणी करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. हवामान. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात तुरळक भागात आज दिवसभरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे. ग्रीसमध्ये 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या 110 किलो फ्रीस्टाईलमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. दरम्यान आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरनं पुरुषांच्या 60 किलो फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिटेंडरनं उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या बेकासिल आसामबेकचा पराभव केला. भारताच्या गौरव पुनियाला 65 किलो फ्रीस्टाईल स्पर्धेच्या कांस्य लढतीत इराणच्या मोर्तेजा मुल्ला मोहम्मदीकडून पराभव पत्करावा लागला. क्रिकेट. WCL म्हणजेच चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाचं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेनं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 9 गड्यांनी पराभव केला. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं हा सामना झाला. पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याच्या भारतीय चॅम्पियन्स संघाच्या निर्णयानंतर पाकिस्तानला अंतिम फेरीची संधी मिळाली होती. येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान संघात संयुक्त अरब अमिराती UAE दुबई इथं लढत होणार असल्याचं वृत्त आहे. प्राप्त वेळापत्रकानुसार उभय संघातील स्पर्धेतील साखळी फेरीचा 14 सप्टेंबरचा सामना दुबईमध्ये होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.